¿Y qué voz? आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया। संगीत कलेची अधिष्ठात्री देवता जी शारदा हिला नमन करून मी आज तिच्या या तीन लेकरांनी आपल्याला जो एक निर्भेळ आनंद दिला आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याकरता आपल्यापुढे उभा आहे। पुरातन कालापासून भारतीय अभिजात संगीत हे परमात्म्याची सेवा म्हणून सादर करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे आणि आपली जी काही दैवता सुद्धा जी आहेत ती सुद्धा या सर्व अभिजात संगीतामध्ये निपुण अशीच आहेत। आपले आदिगुरु आदिनाथ हे तर नृत्यामध्ये तर अतिशय प्रवीण आणि शिवाय वीणा की ज्याच्यामुळे रुद्रवीणा ही निर्माण झाली ही रुद्रवीणा ते वाजवत असत। त्यांचे सुपुत्र गणपती त्यांच्या पित्याचा वारसा त्यांच्याकडे येऊनही उत्तम नर्तन करत असत, हनुमंत उत्तम गात असत आणि आपल्याकडे जी खरी क्रांती केली ती म्हणजे या श्रीकृष्ण परमात्म्यांनी की ज्यांनी जो वेणुनाद या आपल्या भूमीत प्रगट केला की ज्याच्यामुळे सर्व जनमानस आणि गायीगुरं ही सुद्धा त्याच्यामुळे वेडी झाली। भागवताराचा एक सुंदर छोटासा प्रसंग आहे की ते छोटं वासरू आचळातनं दूध पीत होतं आणि तिकडनं श्रीकृष्णांच्या बासरीचा मधुर ध्वनी ऐकल्यावर ते दूध पिण्यानं सुद्धा विसरून गेलं आणि त्याच्या तोंडातनं ते दूध प्यायलेलं घोट तो हळूहळू ते दूध गळायला लागलं इतकी त्याच्यावर त्या मेणूवादनाची मोहिनी त्याच्यावर पडली। आपण सर्वजण त्या प्रभूचे उपासक असल्यामुळे आपल्या मनात खोल एक बासरी आणि वेणू ह्याच्याबद्दल एक अनामिक आकर्षण आहे। कुठेतरी आपल्याला असं वाटतं की ती कधीतरी बासरी वेणू कुठनं तरी आपल्याला ऐकू यावी। म्हणूनच गेले 2 दिवस आपल्याला इथे एक अतिशय छान अशी बासरी ऐकायला मिळते। कर्णमधूर असं बासरीवादन आपण ऐकतो आहोत श्री सद्भक्त सुहास पोळ यांच्याकडनं। सुहास पोळ हे एशियन पॉवर ह्याच्यामध्ये जनरल मॅनेजर डिझाईन आहेत। आपल्या केंद्रातही ते आठवड्यातनं साधारण एकदा येत असतात। त्यांनी बासरी तर खूप सुंदर वाजवली पण त्यांनी आपल्याला त्यांचा मारवा हा निश्चितच काल अतिशय चटका लावून गेला असं म्हणू। त्यांनी एक फारशी सुंदर माहिती सांगितली तिचा पुनरुच्चार करण्यापासून मला राहवतच नाही। श्रीकृष्णांनी जो यादवांचा संहार घडवून आणला अतिशय निर्लिप्तपणे आणि नंतर शांतपणे ते पायावर पाय असा वर ठेवून बासरी वाजवत बसले आणि त्या विलक्षण वेळेला आपण ती कल्पनाही करू शकणार नाही। आपल्या कुळाचा संहार आपण घडवून आणलाय त्यांनी आणि तेव्हा ते बासरी वादन करत असताना त्यांनी मारवा आणि श्री या रागांची निर्मिती केली। हा परत एकदा मला इतका तो विलक्षण उल्लेख आहे की परत त्यांचा उल्लेख केल्यापासून राहूयेना। तर अशा या सुहास कोळ यांना त्यांचा आपण स्वामीजींच्या हस्ते सत्कार करूया आणि त्यांना बासरी वादनात जास्तीत जास्त यश चिंतूया। यानंतरचे कलाकार म्हणजे सद्भक्त आनंद गोडसे। आनंद गोडसे हे खऱ्या अर्थाने सर आहेत कारण ते गोडसे वाद्य विद्यालय आहे, वाद्यवादन विद्यालय, त्याचे ते संचालक आहेत। त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा तबला आपल्याला कालपासून ऐकवलेला आहे आणि खरी गंमत अशी झाली की काल वादन थोडंसं लवकर संपलं 5 मिनिटं आधी आणि त्यांनी सहजच रेवतीताईकडनं व्हायलिन हातात घेतलं। मला वाटलं तबलजी काय करणार व्हायलिन बरोबर, पण त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट व्हायलिन अगदी सराईतपणे वाजवून दाखवलं। व्हायलिन विद्यालय सुरुवातीला ते तबल्या बरोबर मेंडोलिन, व्हायलिन आणि बासरी असं सर्व ते वाजवतात आणि त्यांनी पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे आदींना आदींच्यावर साथ केलेली आहे आणि सध्या सुधीर फडके यांच्यावर एक जो सरकारी डॉक्युमेंटरी काढली त्याचं संगीत दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. अशा आनंद सरांचाही आपण सत्कार करूया. आनंद सर सुद्धा साधारण आठवड्यात एकदा त्यांची केंद्रात येत असतात आपल्या ते. यानंतरचा कलाकार आपल्या घरचाच आहे, सद्भक्त सू रेवती वेल्हाळ. रेवती ही अनेक वर्ष आपण तिचं व्हायोलिन कधी दिवाळीत कधी असे एक विशेष प्रसंगाने ऐकत असतो. आणि रेवती हिचं लौकिक शिक्षण म्हणजे बीकॉम एलएलबी आणि संगीतामध्ये एमए पण झालेली आहे आणि उपाध्य व्हायोलिन विद्यालयामध्ये ती अनेक वर्ष व्हायोलिन शिकते. तिचाही आपण स्वामीजींच्या हस्ते सत्कार करू. यानंतर पुढील अभंग गायनाचा कार्यक्रम सुरू होईल.
श्रीराम. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. सद्भक्त अभिजित हळवे ही सुरुवातीला प्रार्थना म्हणेल. पावन
चरण नमावे नमीतो योगी अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून धनी टाकावितया वरुनिया काया कुरवंडून नमीतो योगी आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप नमीतो योगी ज्ञाने शाला नमिता झाला श्री सद्गुरुला तो वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश नमीतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत नमीतो योगी नमीतो योगी नमीतो योगी।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। महाराष्ट्राचं लाडका आराध्य दैवत असणाऱ्या बंढरीनाथांच्या या पवित्र पावन भूमीमध्ये आपण सद्गुरूंच्या सानिध्यात एका आनंद सोहळ्यासाठी जमलेलो आहोत। गेले 2 दिवस ध्यान, अभंग वाचन, अनुषंगिक साधना, पूर्वसुरींच्या चरित्राचा मागोवा घेत आपण अंतर्मुख झालेलो आहोत। आज प्रकर्षाने आठवण कोणाची येत असेल तर ती स्वामी माधवनाथांची। एका ध्येयाने प्रेरित झालेल्या हजार साधकांचा हा मेळावा बघून स्वामीजींना अत्यंतिक आनंद होत असणार। तुकोबा म्हणतात, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीच पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखिलिया, अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची साच देखिलिया। अशा विठ्ठलाच्या चरणांशी बसून आज आपण आपले परात्पर सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांच्या अभंगाच्या माध्यमातून शरणागतीपासून सुरू होणारा साधकाचा प्रवास आत्मानंदाच्या मुक्कामी कसा विसावतो ते बघण्याचा थोडा बहुत प्रयत्न करणार आहोत। परमार्थ हा आहे त्या परिस्थितीकडे आपल्याला वेगळेपणाने बघण्याची दृष्टी देतो. मनुष्याचं खरं सुख कशामध्ये आहे, आनंद कशामध्ये आहे, याचं भान अध्यात्मविद्या आपल्याला करून देते. ही अध्यात्मविद्या जीवापाड जतन करणारे आणि केवळ प्रेम दया करुणा म्हणून आपल्याला शिकवणाऱ्या सद्गुरूंचं आपल्या जीवनातील स्थान अत्यंतिक मोलाचं असं असतं. आणि म्हणूनच स्वामी माधवनाथ त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात, जारे जारे शरण गुरुदेवा सर्व सुखाचा निज ठेवा, तोची तारील तुम्हासी स्वरूप बोधे गुणराशी. स्वतः स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथाला प्रमाण मानून स्वतःच्या साधनेची सुरुवात त्यांनी केलेली होती. परंतु नंतर पावसला ते स्वामी स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर या सद्ग्रंथात वर्णन केलेली संत लक्षणं जणू सगुण साकार झालेली त्यांनी स्वरूपानंदांच्या रूपाने बघितली आणि स्वामीजी स्वामी स्वरूपानंदांना मनोमन शरण गेले. संसारामध्ये सुखदुःखाचे हेलकावे खात जगणाऱ्यांसाठी सद्गुरू जणू धावून आलेले असतात. असं वर खाली होणाऱ्या जीवनापेक्षा वेगळं जीवन असू शकतं हे सद्गुरूंच्याकडे बघून आपल्याला समजतं. आणि म्हणूनच स्वामीजींसारखे संत आपल्याला अत्यंतिक जवळचे वाटतात, कारण का ते स्वतःचं जीवन आपल्यासमोर उघडं पुस्तकासारखं आपल्यासमोर ठेवतात. स्वामी माधवनाथ म्हणायचे, ज्या देहमनबुद्धीला तू आपलं स्वतःचं स्वरूप समजतोस आणि सुखदुःख करतोस, वास्तविक अरे वेड्या ते तुझं स्वरूप नाही. याच्या पलीकडचं सच्चिदानंद स्वरूप असं तुझं खरं रूप आहे, समजावून घे. आणि हे समजण्याकरता मोठ्या कृपाळूपणे ते ध्यानाची साधना नामाची साधना आपल्याला शिकवतात. त्यांचं साधं जीवन अत्यंतिक प्रेरणादायी असं असतं. स्वामीजी अभंगामध्ये पुढे म्हणतात, काय वानू त्याचे गुण दयावंत परिपूर्ण. दया हा सद्गुरूंचा अत्यंतिक प्रधान गुण स्वामीजींनी गायलेला आहे. खरं तर आपल्याकडे काय असं होतं म्हणून स्वामीजींनी आपल्याला आपलं जवळ आपलं केलं, अनुग्रह दिला, काही नव्हतं. कुठले गुण होते म्हणून त्यांनी जवळ केलं असं काही नव्हतं. केवळ प्रेम दया करुणा म्हणून आपल्याला जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद इतरांना मिळावा याच्याकरता ते स्वतःच्या जीवाचं रान करतात. अक्षरशः साधकांसाठी खस्ता खातात. एका अर्थाने जर बघितलं तर एकांतामध्ये बसून स्वतःच्या पाशी हा आनंद उपभोगणं त्यांना सहज शक्य आहे. परंतु बुडते हे जन न देखवे डोळा या भूमिकेतून ते आपल्यासाठी जीवाचं रान करत असतात. आणि म्हणूनच स्वामी माधवनाथ या अभंगामध्ये असं म्हणतात, जारे जारे शरण गुरुदेवा सर्व सुखाचा जो निज ठेवा.
शिबिराच्या प्रथम दिवसापासूनच आपल्याला थोर संतांचे आशीर्वाद लाभत आहेत. आजच्या या कार्यक्रमात महद्भाग्याने बालयोगी सदानंद महाराज उपस्थित झालेले आहेत. परमपूजनीय स्वामी माधवनाथांपासून मंडळाचे आणि त्यांचे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. वसई येथे तुंगारेश्वर पर्वतावर त्यांचा आश्रम आहे. मी परमपूजनीय स्वामीजींना अशी विनंती करते की त्यांनी मंडळातर्फे शाल श्रीफळ आणि हार अर्पण करून पूजनीय बालयोगी सदानंद महाराजांचा सत्कार करावा.
समुद्रामध्ये पाणी सगळीकडे असतं, परंतु हिमनगाच्या ठिकाणी मात्र ते घनीभूत झालेलं आढळतं. तसा भगवंत सर्वत्र भरलेला आहे असं शास्त्र सांगतात, परंतु आपल्या दृष्टीने तो भगवंत सद्गुरूंच्या रूपाने सगुण साकार घनीभूत झालेला दिसतो. आणि म्हणून स्वामीजी या अभंगामध्ये सांगतात, जारे जारे शरण गुरुदेवा सर्व सुखाचा अंजून ठेवा. हा अभंग सद्भक्त अमृता कुलकर्णी आपल्याला सांगेल, आपण सर्वजण तिच्या बरोबर म्हणणार आहोत.
जारे जारे शरण गुरुदेवा, जारे जारे शरण गुरुदेवा, सर्व सुखाचा जो निज ठेवा, सर्व सुखाचा जो निज ठेवा, तो चितारील तुम्हासी, तो चितारील तुम्हासी, स्वरूप बोधे जो गुण राशी, जारे 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 शरण गुरुदेवा, सर्व सुखाचा जो निज ठेवा, काय वानू त्याचे गुण, काय वानू त्याचे गुण, दयावंत जो परिपूर्ण, दयावंत जो परिपूर्ण, जारे 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 शरण गुरु, सर्व सुखाचा जो निज ठेवा, माधव म्हणे हा पूर्ण काम, माधव म्हणे जारे जारे शरण गुरुदेवा, सर्व सुखाचा जो निज ठेवा, जारे जारे शरण गुरुदेवा, जारे जारे शरण गुरु, सर्व सुखाचा जो निज ठेवा, सर्व सुखाचा जो निज ठेवा.
सर्व सुखाचा निज ठेवा असणाऱ्या अशा सद्गुरूंना शरण गेल्यावर परमार्थ मार्गावर साधकाची वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू होते. जो कोणी ज्ञान बोधी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी अशी व्यक्ती जीवनात दुसरी कोणीही नसते. शिक्षण काय घ्यावे, नोकरीच्या संधी काय असाव्यात, गुंतवणूक कशी कुठे करावी, व्यवसाय कोणता करावा याविषयी मार्गदर्शन करणारे अनेक हितचिंतक भेटू शकतील. पण जीवाचं जे दारिद्र्य अज्ञानामुळे अबोधामुळे प्राप्त झालेलं आहे ते दूर करणारे एकमेव सद्गुरूच असतात. नदीच्या प्रवाहात पडलेला लहानसा जलबिंदू ज्याप्रमाणे सहजच महासागरापर्यंत पोहोचतो, तद्वतच जीवाचा शिवापर्यंतचा प्रवास ज्यांनी अंगीकार केल्यामुळे सहज सुकर होतो असे सद्गुरू सर्व साधकांना प्राणापेक्षाही प्रिय वाटले नाहीत तरच नवल. अशा आपल्या माऊलीहून मायाळ प्रेमस्वरूप सद्गुरूंचं वर्णन करताना सर्व संतांच्या वाणीला एक अलौकिक बहर, एक अतुलनीय माधुर्य आणि उत्कटता प्राप्त झालेली दिसून येते. पौर्णिमेचा चंद्र उदयाला आला की जसा समुद्र अत्यानंदाने उचंबळतो तशीच काहीशी अवस्था परमपूजनीय स्वामी माधवनाथांची स्वामी स्वरूपानंदांचं स्तवन वर्णन करताना झालेली दिसून येते. ते म्हणतात, किती सदय हृदय मम स्वामी हा दिनोद्धारक भवभय हारक संस्कृती हारक स्वामी हा. स्वामीजी म्हणतात, माझे सद्गुरू कसे आहेत, दीन अज्ञजनांचा उद्धार करणारे, जणू प्रेम दया शांती यांची ओतीव मूर्तीच असणारे. माझे स्वामी भवाच्या भयाचा म्हणजे संसाराच्या भयाचा समूळ नाश करणारे उच्चाटन करणारे असे आहेत. संसारात भीती ही सर्वांनाच असते. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंद पाहे. संत हे सर्व भयाच्या अतीत असल्यामुळे साधकाच्या देखील भवभयाचा नाश करण्यासाठी समर्थ असतात. प्रत्येकालाच मृत्यूचं भय असतं. देहाला आजार तर होणार नाही ना, संसारात काही संकट तर येणार नाही ना, किंवा जर परिस्थिती चांगली अनुकूल असेल तर ती तशीच टिकेल ना, अशा अनेक भयांचा सामना आपण प्रत्येकी करत असतो. सद्गुरुरूपी भवरोग वैद्य आपल्या या भयरोगाचं भवरोगाचं अचूक निदान करतात. ते आपल्याला सांगतात की या सर्व भीतीचं मूळ म्हणजे स्वतःच्या देहालाच मी समजणं. देहाला मृत्यू आहे, देह कधी ना कधीतरी जाणार आहे हे समजून सर्वत्र भरून राहिलेल्या परमात्म्याशी जर एकरूपतेचा बोध झाला तरच ही भीती कायमस्वरूपी जाते. अशा या बोधाचं कैवल्याचं दान देणारा सद्गुरू उदारांचा राणा. कटीवर हात ठेवून भवसागराचं पाणी तुमच्या कमरेइतकंच आहे असं आश्वासन आपल्या भक्तदायांना देणाऱ्या विठुराया इतकाच दीनदयाळ. स्वामी स्वरूपानंदांच्या दृष्टीचं वर्णन करताना स्वामी माधवनाथ म्हणतात की त्यांच्या नेत्रातून प्रेमामृताचा अखंड वर्षाव होतो. श्रीकृष्णाच्या मुरलीनं ज्याप्रमाणे वृंदावनवासियांना वेड लावलं तशी त्यांची मधुर वाणी देहभान विसरायला लावते. त्यांचा जन्मच मुळी प्रेमासाठी मूढजनांच्या उद्धारासाठी झाला आहे. अशा स्वामी स्वरूपानंदांचं दिव्य वर्णन ऐकूया. किती सदय हृदय मम स्वामी हा साधक संजीवनीतला हा गोड अभंग सादर करणार आहे सद्भक्त सुहृद पेंडसे.
किती सदय हृदय मम स्वामी हा किती सदय हृदय मम स्वामी हा दीनोद्धारक भवभयनाशक संस्कृतिहारक स्वामी हा किती सदय हृदय मम स्वामी हा किती सदय हृदय मम स्वामी हा मूढजनावरी करितो प्रीती जनपदाची कधी न चखंती हृदय ग्रंथीच्या सुटती गाठी हृदय ग्रंथीच्या सुटती गाठी लीलाधारी स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा नेत्रातु निते स्त्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत प्रसन्नता जीवासी शांतवित प्रसन्नता जीवासी शांतवित करी कृपा वर्षावाहा किति सदय हृदय मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा वैकुंठी नित याची वसती प्रेमासाठी जन्म याक्षिती उद्धरिले जन त्यानच गणती उद्धरिले जन त्यानच गणती करुणा सागर स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा विनीत भावे करितो नमना कृपाळु बा तुझ ये तो शरणा विनीत भावे करितो नमना कृपाळु बा तुझ ये तो शरणा धरी धरी हाता या दीना धरी धरी हाता या दीना माधव वरदा स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा किति सदय हृदय मम स्वामी हा दीनोद्धारक भव भयनाशक संसृतिहारक स्वामी हा किति सदय हृदय मम 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 स्वामी हा
नेत्रातून अमृत स्त्रवत मधुर वाणी बोलत किती सदय हृदय मम स्वामी हा स्वामी स्वरूपानंदांचं किती गोड वर्णन स्वामीजींनी केलेलं आहे. सरळ भावानी शरण आलेल्या साधकाला मग सद्गुरू देखील मोठ्या प्रेमाने जवळ घेतात, अनुग्रह देतात, साधनेचा मार्ग दाखवतात. एकदा का सद्गुरूंनी अंगीकार केला की मग शिष्याला असं वाटतं की आपलं आता स्वतःचं वेगळेपण न ठेवता सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन जावं. आणि म्हणूनच स्वामी मकरंदनाथ त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात, गुरुसी भजावे रजकण होऊन जावे. आपल्या जीवनाच्या मुख्य प्रेरणा काय आहेत याच्यावरती आपण आयुष्यामध्ये काय मिळवायचं ते ठरवतो. संसार, पैसा, अडका, मान मरातब ह्या जर आपल्या प्रेरणा असतील तर आपला प्रवास त्या मार्गाने होतो. परंतु जर भाग्यानी कोणाला जर सचशिष्य व्हावं असं वाटत असेल तर मग गुरुसी भजावे रजकण होऊन जावे. जीवनाची दिशाच बदलून जाते, पूर्वीचे प्राधान्यक्रम बदलतात. सद्गुरूंना काय आवडतं ते आपल्याला आवडावं असं मनोमन वाटायला सुरुवात होते. त्यांच्यासमवेत घडलेला एखादा प्रसंग, त्यांच्यामध्ये त्यांचं असणारं सहज प्रेम, त्यांनी उच्चारलेले चार आपल्याबरोबरचे अनौपचारिक शब्द देखील कितीतरी दिवस मनामध्ये रुंजी घालत राहतात. एकदा असंच परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी माझा मित्र सद्भक्त राजू मार्फत निरोप पाठवला की गणेशपुरममधलं आमचं नवीन घर बघायला तुम्ही सर्वजण केंद्राच्या अगोदर थोडा वेळ या. आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही काही जण स्वामीजींच्या घरी जमलो. अगदी अनौपचारिकपणे स्वामीजी आणि मधुराताई आमच्याशी बोलत होते. स्वामीजींनी सगळं घर फिरून आम्हाला दाखवलं, फराळ झाला, अभंग गायन झालं, अगदी घरातली माणसं आपण जमल्यानंतर कसे गोल करून बसतो तसे आम्ही सहज बसलो होतो. स्वामीजी आमच्यामध्येच बसलेले होते आणि स्वामीजी म्हणाले, कितीतरी दिवस मधुराताई आणि मी तुम्हाला सर्वांना घरी बोलवावं असं मनामध्ये ठरवत होतो, आज योग आला. पूर्वीच्या आमच्या घरी जसे सगळेजण सहज ये जा करत होतात तसे याही घरी येत जा. जागा बदलली परंतु आपण सगळेजण तसेच आहोत. तेव्हा स्वामीजींच्या नवीन घरी कसं जायचं असा संकोच न बाळगता तुम्ही येत जा. तुम्ही सर्वजण मला अतिशय आवडता. साधे शब्द परंतु त्यांच्यामधील त्या दोघांचं प्रेम पदोपदी जाणवत होतं. खरंतर हे प्रेमच साधकाचं सर्व जीवन काबीज करतं. असं वाटतं की ह्यांना जे आवडतं तसं आपण वागावं, त्याच्यातच आपलं कल्याण आहे. सहज पूर्वीचं जीवन आठवलं तर असं वाटतं की कसं राहत होतो आपण. केंद्र नाही म्हणून श्रवण नाही, ध्यान नाही, ज्ञानेश्वरी नाही, जणू अंधारात राहत होतो. आणि स्वामीरूप सूर्याचा उदय जीवनामध्ये झाला आणि जीवन तेजाच्या कणांनी उजळून गेलं. स्वामीजी अभंगामध्ये पुढे असं म्हणतात, परमदयेची अमित साठवण घडो सर्वथा अणुरेणूतन घेता वचून तेजाचे कण जीवन उजळून यावे. एकदा स्वामी मकरंदनाथ माझ्याशी बोलताना मला असं म्हणाले की साधनेमध्ये आपण डूब देऊन असावं, ध्यान नाम आपले श्वासोश्वास बनावेत इतकं साधनानिष्ठ जीवन आपण जगावं. साधना ही जीवनाची ऊर्जा आहे. संतांचे गुण आठवावेत, स्वामीजींचे गुण आठवावेत, गुणांच्या अंगाने त्यांच्या थोडं बहुत जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. सगळं आपल्याला जमणार नाही परंतु जे काही जमेल ते मात्र खूप आनंद, समाधान, शांती देऊन जाईल. त्यांचे हे शब्द अंतःकरण उजळून टाकतात. शरणागत साधकाला असं वाटत असतं की आपलं अस्तित्व आपण मिटवून टाकावं. ज्ञानोबा जसं म्हणतात ना, तैसे नुरोनी वेगळेपण रसी भजिनले लवण. पाण्यामध्ये मीठ जसं एकरूप होऊन जातं तसं साधकाचं जीवन सद्गुरूंशी तो एकरूप करायला बघत असतो. स्वामी मकरंदनाथ या अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात, तुझा निरंतर सेवक व्हावे चरणी तुझ्या मी रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी घ्यावे. असं वाटतं की सद्गुरूंचं सर्व ऐकावं, ते सांगतात ती साधना करावी, त्यांच्याकडून श्रवण करावं, त्याचं मनन करावं, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. जिथे कमी पडू तिथे प्रेमाने त्यांना हाक मारावी, सर्व बाजूनी जीवन सखोल बनवण्याचा प्रयत्न करावा. आणि मग सद्गुरू अशा शिष्याची वाट बघत असतात, प्रेमाने ते त्याला जवळ घेतात, त्याचं जीवन उजळून टाकतात. स्वामी मकरंदनाथांचा हा अतिशय भावपूर्ण अभंग आता आपण सद्भक्त अमृता कुलकर्णी आणि सद्भक्त अनिकेत लिमये यांच्याकडून ऐकूयात.
गुरु सी भजावे रज कण हो जावे, गुरु सी भजावे रज कण हो जावे,
रूप साजिरे नितांत सुंदर रूप साजिरे नितांत सुंदर प्रेमळ शब्दे भाषण मधुतर
आशीर्वचने दृष्टि सुधाकर वर्षावात नहावे रजकण हो निजावे, गुरु सी भजावे रजकण हो निजावे, निज हृदयीचा प्रेम मंदिरे स्मृतिरव गुंजन होत अंतरी पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे
रजकण होनी जावे गुरु सी बजावे रजकण होनी जावे
स्थिति गति मति तुझा कृपे ने स्थिति गति मती तुझा कृपे ने गंधित होनी समरसते ने
व्यापुनी जीवन तुझा चिंतने अविरत मार्ग क्रमावे
रजकण होनी जावे गुरु सी भजावे रजकण होनी जावे
परम दयेची अमित साठवण घडो सर्वथा अणुरेणु तुन घेतावे चुनी ते जाचे कण जीवन उजळून यावे
रजकण होनी जावे गुरु सी भजावे रजकण होनी जावे
तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझिया रमुनी असावे
मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे
रजकण होनी जावे गुरु सी भजावे रजकण होनी जावे
रजकण होनी जावे
रजकण होनी जावे
तुझा निरंतर सेवक व्हावे चरणी तुझा मी रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे आपला हात धरून प्रत्येक अभंग आपल्याला गुरुभक्तीच्या गाभाऱ्यात जणू खोल खोल घेऊन चालला आहे सद्गुरु प्रत्येकच साधकाला हृदयाशी धरतात पात्रापात्रता न पाहता प्रत्येकाचाच अंगीकार करतात आणि त्याला एकाच महावाक्याचा उपदेश देखील करतात हे गुरुवाक्य अंतःकरणात दृढ धरून सद्गुरूंना अभिप्रेत असं दैवी गुणांनी परिपूर्ण जीवन घडवण्यासाठी कटिबद्ध होऊन आत्मदर्शनाकडे अखंड वाटचाल करणारा सच्छिष्य मात्र विरळाच असतो परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा लाभ झाल्यावर त्यांनी परमदक्षतेने स्वामीजींना अनुसरलं गुरुवाक्याच्या श्रवणाने उत्पन्न झालेला विवेकाचा अंकुर मोठ्या धैर्याने जोपासला दृढ वैराग्याची कास धरली अखंड अभ्यासाने परमार्थाचं गौरीशंकर गाठून हा महात्मा सर्वात्मक ब्रह्मातच समरस होऊन राहिला आहे विश्वाचा आभास मावळून टाकणाऱ्या सद्गुरुरूपी सूर्याचा उदय झाल्यावर जीवन कसं धन्य कृतार्थ होतं याचं अप्रतिम वर्णन करणारा स्वामी मकरंदनाथांचा अभंग आता आपण ऐकणार आहोत जीवन धन्य धन्य जाहले सूर्य उगवता एकाएकी तिमिर नाशतो घडे त्रिलोकी गुरुवाक्याच्या श्रवणी तैसे आत्मरंगी रंगले जीवन धन्य धन्य जाहले आपल्या सद्गुरुनिष्ठ जीवनाचं रहस्यच जणू स्वामीजी या अभंगामध्ये आपल्या पुढे उलगडत आहेत असं वाटतं. असं जीवन जर धन्य करायचं असेल तर आपल्यासारख्या साधकांना गरज आहे निश्चयात्मक बुद्धीची. संकल्पपूर्वक ध्येयनिष्ठ जीवन जगण्यासाठी कटिबद्ध होण्याची आणि हा संकल्प दृढ व्हावा म्हणूनच स्वामीजी आपल्या सर्वांना पंढरपूरला या आनंद शिबिरासाठी घेऊन आलेले आहेत. जर संकल्प असेल तर अशक्य हे अशक्य राहू शकत नाही आणि जर संकल्प विरहित जीवन असेल तर जे शक्य आहे तेही अशक्यप्राय होतं. स्वामी मकरंदनाथ एकदा म्हणाले होते की एखाद्या वृक्षाची पाळंमुळं मोठमोठे खडक फोडून कातळाला देखील भेगा पाडून पृथ्वीच्या अंतर्यामी शिरतात. याचं कारण म्हणजे त्यांचा जगण्याचा मोठं होण्याचा संकल्प. म्हणजेच आतून या निश्चयाचं बळ असेल तर बाह्यतः जीवन घडलेलं दिसतं. सामान्यत्व आणि असामान्य अलौकिकत्व यातला हा मूलभूत फरक आहे. म्हणूनच हा अभंग वाचल्यावर मला स्वतःलाच प्रश्न विचारावा असा वाटला की आपलं जीवन कोणत्यावर संकल्पानी प्रेरित झालेलं आहे. सद्गुरूंच्या आदेशानुसार जीवन घडवण्यासाठी ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आपण कटिबद्ध झालो आहोत का की घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा अशीच अजून आपली स्थिती आहे. आपण म्हणतो की सद्गुरूंवर आपलं प्रेम आहे पण त्यांनी सांगितलेली साधना आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च प्राधान्यक्रमाने टॉप प्रायोरिटीनी आहे का. स्वामी माधवनाथ म्हणायचे की एखाद्याला विचारलं की किती वेळ ध्यानाला बसतोस तर तो म्हणतो 12.5 मिनिटं. अशा ध्यानाने काय होणार. म्हणूनच संत आपल्याला अखंड जागृत करत असतात. एक ध्येय एक लक्ष अढळ भाव अंतरी असा जागृतीचा ज्वलंत दीपक अंतःकरणात तेवत ठेवून त्या प्रकाशात सतत पुढे चालणारा साधक असे धन्यतेचे उद्गार अनुभवतो. प्रेम भराने मन हे धाले स्वानंदाने नाचू लागले गुरुकृपेच्या अगाध अनुभवी मकरंदारमविले जीवन धन्य धन्य जाहले. ऐकूया सद्भक्त अनिकेत लिमयेकडून.
सूर्य उगवता
तिमिर नाश तो घड़े त्रिलोकी गुरुवाक्याचा श्रवणी तैसे आत्मरंगी रंगले जीवन धन्य धन्य जाहले विवेक अंकुर गुरु प्रसादे वैराग्याचे फळते गाढे तिन्ही अवस्था ओलांडुनिया स्वरूप सुख लाभले जीवन धन्य धन्य जाहले कर्मा कर्मी नूरे अहंता रजतम जाऊनी गुणातीतता सत्कर्माचे फळते ईश्वर चरण कमली वाहिले जीवन धन्य धन्य जाहले नुरोनी काही जे का उरले परब्रह्मते कचिठेले सर्वात्मक त्या ब्रह्मे समरस होऊनिया राहिले जीवन धन्य धन्य जाहले प्रेम भराने मन हे धाले स्वानंदाने नाचू लागले गुरु कृपेचा गाध अनुभवी मकरंदारमविले जीवन धन्य धन्य जाहले जीवन धन्य धन्य जाहले जीवन धन्य धन्य जाहले
गुरुवाक्याच्या श्रवणी तैसे आत्मरंगी रंगले जीवन धन्य धन्य जाहले हे गुरुवाक्य कोणतं स्वामीजी सांगायचे तेच तू आहेस हे गुरुवाक्य सद्गुरु सचशिष्याच्या सद्गुरूंचं सगळ्यात मोठं कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे आनंद बाहेर नसून आनंद आतमध्ये आहे हे ते शिष्याच्या मनावरती ठसवतात. बाहेरचा आनंद आपल्याला चांगला माहिती असतो, परिस्थितीवरती अवलंबून असणारा हा आनंद किती तकलादू आहे याची पण थोडी बहुत जाण आपल्याला आलेली असते. सद्गुरू आपल्याला सांगतात, स्वामीजी तर म्हणायचे मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो की सुखदुःखाच्या गटांगळ्या खाण्याकरता तू जन्माला आलेला नाहीयेस, देह मन बुद्धीच्या पलीकडचा सच्चिदानंद स्वरूप आत्मा तू आहेस, शिवस्वरूप तू आहेस. आणि हे समजवण्याकरता ध्यानाची साधना सद्गुरु सांगत असतात. स्वामीजी म्हणायचे, एकदा का ध्यानामध्ये साक्षीत्व साधलं की मनाचा आड येणारा पडदा दूर होतो. हा मनाचा व्याप संपला की तुझं तुला समजेल की मी देह मन बुद्धी नाही. किती मोठी गोष्ट सद्गुरु सांगत असतात. जणू आपला हरवलेला ठेवा आपल्याला सापडावा तसं साधकाचं शिष्याचं होऊन जातं. स्वामी स्वरूपानंद एका अभंगामध्ये म्हणतात, माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी. त्या आनंदाच्या ठिकाणी, आत्मरंगाच्या ठिकाणी मन मग रंगून जातं. पूर्वीचे दिवस अशा संतांना त्यांच्या साधना काळातले स्फुरल्यानंतर किती त्यांना मौज वाटत असेल. खरं तर आपलाच ठेवा, आपलाच खजिना, परंतु तो हरवून गेलेला आहे आणि तो शोधण्याची दुसरी तिसरी कुठली युक्ती नसून सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करणं हीच एक युक्ती आहे. स्वामी माधवनाथ एकदा बोलताना असं म्हणाले होते, दुसरा उपाय नाही. दुसरा उपाय असता तर तो मी जरूर तुम्हाला सांगितला असता, परंतु अभ्यास करणं, सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करणं हाच एक उपाय आहे. सद्गुरु आपल्याला शिकवतात देह मन बुद्धीकडे साक्षीत्वाने कसं बघायचं, ध्यानामध्ये उठणाऱ्या विचारांकडे कसं साक्षीत्वाने बघायचं आणि त्या मनाचं मग उन्मन कसं होतं हे सद्गुरु समजून सांगतात. आपलं भाग्य असं आहे की आपल्याला असे सद्गुरु लाभलेले आहेत की हे नुसतं समजून सांगत नाहीत, आपल्याबरोबर ते साधना करतात, स्वतःच्या स्वतंत्र शक्तीनी त्या स्थितीची चुणूक देखील आपल्याला दाखवतात. असं म्हणतात की कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, परंतु त्या सुवासाची कुठून येते त्याला जाण नसते आणि तो रानोमाळ भटकत असतो. शिष्याचं तसंच झालेलं असतं सद्गुरूंच्या विना. परंतु एकदा का सद्गुरु प्राप्त झाले, ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू असे सद्गुरु भेटल्यानंतर त्याचा हा वनवास संपतो. स्वामीजी अभंगामध्ये म्हणतात, सन्निधते परी होते दुरावले, गुरुकृपा बळे अंगवले. हे सर्व गुरुकृपेनी होत असतं. ही गुरुकृपा होण्याकरता गरज असते ते शिष्यांनी स्वतःचा शोध घेण्याची. भगवंत चौथ्या अध्यायामध्ये म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परहा संयतेंद्रिया. श्रद्धा पाहिजे, तत्पर पाहिजे, संयतेंद्रिय पाहिजे, तर हे होऊ शकेल. स्वामीजी म्हणायचे की परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय हवं असेल तर श्रद्धा हवी. एकदा बुद्धी वापरून काय करायचं ते ठरवा, कोणाला अनुसरायचं ते ठरवा, परंतु एकदा का विचार पक्का झाला की मग ते संत सद्गुरु जसं सांगतील तसं मात्र निशंकपणे वाटचाल करा. एकदा असं झालं, पूजनीय बाबा बेलसरे आणि स्वामी माधवनाथ एका घरगुती कार्यक्रमाकरता जमलेले होते. भोजनादी कार्यक्रम झाल्यानंतर सहज गप्पांच्या ओघामध्ये स्वामी स्वरूपानंदांचा विषय निघाला आणि मग स्वामीजींनी स्वामी स्वरूपानंदांचं जीवन, त्यांनी खडतर परिस्थितीत केलेली साधना, त्यांची प्रकृती, परंतु त्यांनी परमार्थाचं गाठलेलं गौरी शंकर, त्यांचे दैवी गुण, त्यांचं वाङ्मय, त्यांनी सांगितलेली सोहम साधना याच्यावरती स्वामीजी भरभरून तासभर बोलत होते. सर्वजण चित्रासारखे तटस्थ होऊन ते स्वामीजींचं विवेचन ऐकत होते. स्वामीजींचा गंगौख थांबल्यानंतर पूजनीय बाबा म्हणाले, याला म्हणतात गुरुभक्ती. तुम्ही खरोखर स्वामीमय झालेला आहात. तुमच्यामुळे आज आम्हाला स्वामी स्वरूपानंदांची नव्याने ओळख झाली. अशा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आता आपण ऐकूया. माझे मजपाशी सापडले धन, सद्भक्त अक्षय गरवारे हा अभंग सादर करेल.
सापडले धन, आनंदले मन आत्मरंगी. माझे मजपाशी सापडले धन, आनंदले मन
आपल्याच अंतरंगात असणारं चिरंतन असं आत्मधन ज्यांच्या कृपेने हस्तगत होतं ते आपले सद्गुरुनाथ. असे सद्गुरू सच्छिष्याचं सारं सर्वस्व होऊन राहतात. त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सद्गुरूच दिसायला लागतात. किंबहुना तसं व्हावं हीच त्याच्या जीवीची आवडी असते. असेच भाव प्रगट करताना स्वामी मकरंदनाथ म्हणतात, मज मनी गुरु राव, मज ध्यानी गुरु राव, चिंतनी गुरु राव एक राहो, मज भाव गुरु राव, देव गुरु राव, भव गुरु राव ऐसे होवो. सद्गुरु भजनाचा हा आदर्श. ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरु भजनीय आहेत, भजन करण्यास योग्य आहेत. आपण व्यवहारात देखील म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या भजनी लागला. भजनी लागणे म्हणजे त्याच्या मागे लागणं, त्याचं सर्व काही स्वीकारणं, त्याच्याकरता आपल्या गुणांची, आपल्या संपूर्ण आयुष्याची ओवाळणी करून टाकायची तयारी असणं. सद्गुरूंची भेट झाल्यावर सशिष्याचंही असंच काहीसं होतं. माझे माता पिता बंधू सखा केवळ माझे गुरुराव स्वामीच आहेत अशा भावाने सच्छिष्य राहतो. किंबहुना मी माझ्याकरता नसून मी सद्गुरूंकरताच आहे अशा मनप्राणपूर्वक समर्पणाने सद्गुरू भजन परिपूर्ण होतं. शारीरिक मानसिक बौद्धिक पातळीवर सद्गुरु सेवा हेच परम ध्येय होऊन जातं. आणि असं झाल्यावर त्या भाग्यवंत शिष्याला चराचरात व्यापक असं सद्गुरु तत्व सहजच दिसायला लागतं. गुरुविण दुजे दैवत नाही असं होऊन जातं. पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या चरित्रात एक छोटीशी आठवण वाचली की स्वामी माधवनाथांची भेट झाल्यानंतर जेव्हा स्वामीजी झोपलेले असत तेव्हा कुशीवर वळताना कूस बदलताना देखील त्यांच्या तोंडातून स्वामीजी स्वामीजी माऊली असे शब्द बाहेर पडत असत आणि हे ऐकून त्यांच्या मातोश्रींना खूप आश्चर्य वाटत असे. मज काया गुरुराव माया गुरुराव वाचा गुरुराव नाममुखी अशी संपूर्ण समर्पण भावना साधकावस्थेच्या अगदी सुरुवातीपासूनच स्वामीजींच्या जीवनात दिसून येते. पण ही समर्पण भावना सोपी नाही, मोठं सायासाचं कष्टाचं हे काम आहे. कारण त्यात देहभावाशी झगडा आहे आणि हा झगडा आपला अहंकार आपल्याला करू देत नाही. जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये सद्गुरूंची अबाधित अशी सत्ता मोठ्या आनंदाने स्वीकारणं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण आपण जसं सद्गुरूंचं भजन करत असतो तसं थोडंसं संसाराचंही भजन करत असतो, स्वजनांचं भजन करत असतो, धनाचंही भजन करत असतो. त्यामुळे पदोपदी जीवनातल्या छोट्या छोट्या प्रसंगामध्ये जेव्हा या शरणागतीची परीक्षा होते तेव्हा आपण आत्मविश्वासाने त्यात उत्तीर्ण होऊच असं सांगता येत नाही. आपल्या मनाविरुद्ध मताविरुद्ध जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा देखील जर आपण अंतःकरणातल्या आपल्या सद्गुरूंना साक्षी ठेवून आतला विवेक आतला बोध पक्का ठेवू शकलो तर आपण या अंतिम शरणागतीकडे एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणायला हरकत नाही. मग जसं सुधीर म्हणला तसं त्यांना आवडतं ते आपल्याला आवडावं, त्यांना जे पसंत नाही ते मोठ्या सावधानतेने दक्षतेने आपल्या जीवनातून हद्दपार करावं हाच एक जीवनाचा हेतू होऊन बसतो. परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी एकदा बोलता बोलता म्हटलं की दासबोधाची श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी लिहिलेली प्रस्तावना अतिशय सुंदर आहे, त्यामध्ये सर्व दासबोधाचं सार आलेलं आहे आणि समर्थांचं देखील भव्य दिव्य चरित्र त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. मला ही प्रस्तावना अतिशय प्रिय आहे पण सध्या ती उपलब्ध नाही. स्वामी मकरंदनाथांनी हे ऐकलं आणि त्यांनी ती प्रस्तावना मिळवून अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये ती मोठी प्रस्तावना नित्य नियमाने लिहून काढली आणि ते हस्तलिखित स्वामी माधवनाथांच्या चरणी समर्पित केलं. देवा सजयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती असा अभ्यास करत करत आपल्या भोवतालची सर्व परिस्थिती सर्व नाती सर्व काही एवढंच नाही तर माझं मी पणही गुरुरायांचं रूप धारण करो अशी उत्कट प्रार्थना असणारा स्वामी मकरंदनाथ रचित अभंग आता आपण ऐकणार आहोत. अभंग सादर करणार आहेत सद्भक्त प्रणव सेठ आणि सद्भक्त गिरीश गोरे.
मज मनी गुरुराव ध्यानी गुरुराव चिंतनी गुरुराव एक राहो चिंतनी गुरुराव एक राहो मज भाव गुरुराव देव गुरुराव भव गुरुराव ऐसे हो भव गुरुराव ऐसे हो मज माता गुरुराव पिता गुरुराव भ्राता गुरुराव त्राता गुरुदेव भ्राता गुरुराव त्राता गुरुदेव मज जनी गुरुराव वनी गुरुराव साधनी गुरुराव ऐसे हो साधनी गुरुराव ऐसे हो मज काया गुरुराव माया गुरुराव गुरु राव नाम मुखी वाचा गुरु राव नाम मुखी मज कार्य गुरु राव कारण गुरु राव मकरंद गुरु राव रूप मकरंद गुरु राव रूप मज मनी गुरु राव ध्यानी गुरु राव चिंतनी गुरु राव एक रहो चिंतनी गुरु राव एक रहो चिंतनी गुरु राव एक रहो।
मज कार्य गुरु राव कारण गुरु राव मकरंद गुरु राव रूप होवो। सद्भक्त गिरीश आणि प्रणवनी हा भंग अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला। शरणागतीपासून सुरुवात झालेला साधकाचा प्रवास गुरु शिष्याच्या एकरूपतेमध्ये प्रवेश करतो आणि शिष्याचं जीवन धन्य होऊन जातं। स्वामी माधवनाथांना कोणाचं जीवन धन्य वाटायचं ते स्वामीजींनी त्यांच्या एका बहारीच्या अभंगामध्ये लिहून ठेवलेलं आहे। स्वामीजी म्हणतात, ते धन्य जनी संसारी मनी शांती दयाजा नितरे। ज्यांच्या मनामध्ये सदा शांती वास करून आहे असे संसारी भक्त स्वामीजींना धन्य वाटतात। संसार आणि शांती या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टी या धन्य भक्ताच्या जीवनामध्ये एकरूप झालेल्या अशा दिसतात। स्वामीजी आणि सरलाताईंचा संसार असा शांती समाधानाचा होता। भगवंताचं वर्णन करताना आपण जसं म्हणतो, शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम, भुजंगाच्या शय्येवरती जणू शांती आकाराला आलेली आहे असे भगवंत आहेत। माया अपार्टमेंटमधल्या त्या खोलीमध्ये स्वामीजींना कितीतरी भाग्यवान साधकांनी बघितलेलं असेल त्याचे पहुडलेले असायचे, जणू शांताकारम भुजग शयनम। ज्यांच्या संसारातील मी माझं कमी झालेलं आहे गेलेला आहे अशांचा संसार शांती स्वरूप होऊ शकतो। स्वामीजी अभंगामध्ये पुढे म्हणतात, करी क्षमा सदा अन्याय, हा धन्यभक्त राहतो कसा, वर्तती चोखटे न्याय करी क्षमा सदा अन्याय। सदा अन्याय दोष चुका यांना तो क्षमा करत असतो, पोटामध्ये त्या साठवून ठेवत असतो। आपुलेनी गुणे पराव्याचे उणे फेडूनी पाहणे तयाकडे, अशा पद्धतीने त्याचं वर्तन असतं। एकदा असं झालं, दुकानामध्ये स्वामीजी आतमधल्या खुर्चीवरती शांतपणे बसलेले होते आणि बाहेर दुकानाला काच होती। इतक्यात त्या काचेचा खळ असा आवाज झाला आणि स्वामीजी बाहेर येऊन बघतात तर ती एक सायकल काचेवरती पडून ती संपूर्ण काच फुटलेली होती। ती काच मोठी होती, त्यामुळे त्या दृष्टीने आता आवरावर नवीन काच बसवणं त्याच्यामध्ये वेळ श्रम आणि आर्थिक असं नुकसान होतं। स्वामीजींनी ती सायकल उचलून बाजूला ठेवली। तिथे एक तरुण उभा होता, त्या तरुणाची ती सायकल होती। स्वामीजी शांतपणे त्याला म्हणाले की काचेला अशी समांतर सायकल न ठेवता अशी उभी ठेवली असती तर काचेवर पडली नसती, असो झालं ते झालं। आणि केरसुणी आणून त्यांनी आवऱ्याला सुरुवात देखील केली। क्षणभर विचार केला, आपण जर तिथे असतो तर अक्षरशः धारेवरती त्या तरुणाला आपण घेतलं असतं, बोलून बोलून त्याला फार बेजार करून टाकलेलं असतं, अशी सहज शांती आपल्याला जमली असती का? स्वामीजी पुढे म्हणतात, स्थापिली रुधंतरी मूर्ती श्री हरीची गाती कीर्ती। हृदयामध्ये भगवंताची मूर्ती हरीची मूर्ती स्थापन केलेली आहे, अवघड आहे। संसार करत असताना आणि म्हणूनच अशा साधकाला स्वामीजी धन्य असं म्हणतात। कितीतरी गोष्टी आपण आतमध्ये साठवत असतो, भगवंताला जणू राहायला जागा नाहीये आतमध्ये, परंतु या धन्य भक्ताच्या जीवनामध्ये रामाची भगवंताची वस्ती आतमध्ये असल्यामुळे बाहेरच्या सुखदुःखाची त्याला क्षिती राहिलेली नाही। हे वचन आपल्या जीवनाला जर आपण लावून बघितलं तर असं वाटतं की किती सुखदुःखाची मातब्बरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आढळते। या सुखदुःखांकडे विवेकाने बघायला आपल्याला कधी बरं जमणार? स्वामीजी असं म्हणायचे, ज्ञान झाल्याचं प्रधान लक्षण जर कोणतं असेल तर वाचा सुधा सिंधू होऊन जाते. स्वामीजी या अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात, मृदू जैसे गगन तैसेच जयाचे वचन. तो कसा बोलतो? तो अतिशय मृदू बोलतो. स्वामीजींचं बोलणं, स्वामी मकरंदनाथांचं बोलणं किती शांत, प्रेमळ, आश्वासक. दुसऱ्याला लागेल, खोपेल असा एक शब्द नाही. समर्थ म्हणतात ना, आपणासे चिमोटा घेतला तेणे कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे असं सगळं जीवन. स्वामीजी अभंगाच्या शेवटी असं म्हणतात, असं वाटतं की जणू साधक विश्वाला तारायला हा जन्माला आलाय आहे की काय. अशा धन्य भक्ताचं जीवन स्वामीजींनी या अतिशय गेयपूर्ण अशा अभंगामध्ये रचलेलं आहे. ते पद आता आपण सद्भक्त राजू कुलकर्णी याच्याकडून ऐकूया.
ते धन्यजनी संसारी मनी शांती दया जानित रे. ते धन्यजनी संसारी मनी शांती दया जानित रे. वर्तती चोखटे न्याये करी क्षमा सदा अन्याये. मनी दीन जनांचा वाहे श्री भार सदा तो बघरे. मनी शांती दया जानित रे. ते धन्यजनी संसारी मनी शांती दया जानित रे. स्थापिली रुदंतरी मूर्ती श्री हरीची गाती कीर्ती. सुख दुःखाची नाखंती चालले असे जीवन रे. मनी शांती दया जानित रे. ते धन्यजनी संसारी मनी शांती दया जानित रे. मृदु जैसे आहे गगन तैसेची जयाचे वचन. निष्काम सर्व आचरण साधिला मोक्ष सहज चिरे. मनी शांती दया जानित रे. ते धन्यजनी संसारी मनी शांती दया जानित रे. भाविकांसी तारायाला वाटे हा जन्माला. न स्पर्शी वासना जाला माधव त्या लोटांगणी रे. मनी शांती दया जानित रे. ते धन्यजनी संसारी मनी शांती दया जानित रे. मनी शांती दया जानित रे. मनी शांती दया जानित रे.
पंढरी सीजारे आले नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. गेले तीन दिवस आपण खरोखरच पांडुरंगमय होऊन गेलो आहोत. आपण त्या चैतन्याच्या गाभ्याच्या चरणी लोटांगण घातलं, डोळ्यांनी तो लावण्याचा पुतळा पाहिला, ध्यानात त्या विठाई माऊलीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलं, त्या सावळ्या परब्रह्माला भाव तन्मयतेने ओवाळलं. कृपा करण्यासाठी उतावीळ आणि आपली वाट पाहणाऱ्या अशा सख्या पांडुरंगाच्या नामसंकीर्तनात आज आपण भान विसरून संसार विसरून नाचलो देखील आणि खरोखरच जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधनी अवघी तीर्थे हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला. उद्या आपण आपल्या जीवलग अशा पांडुरंगाचा निरोप घेऊन या आनंद शिबिराचा समारोप करणार आहोत. म्हणूनच त्याच्या त्या पतित पावन करुणासागर अशा जीवलगाच्या चरणी काही मागणं मागूया. हे मागणं मागण्यासाठी देखील आपल्याला संतांच्या शब्दाची मदत घ्यावी लागते. भगवंताच्या चरणी स्वामी स्वरूपानंदांच्या प्रार्थनेनं वरप्रार्थनेनं या गोड कार्यक्रमाचा आपण शेवट करूया. उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर या वरप्रार्थनेचं गायन करणार आहे सद्भक्त सौ अर्चना दाते.
उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर रमोचित्त निरंतर उदारा जगदाधारा देई मज असावर शरीरी घरी दारी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वदनुग्रही नर नारी हरि रूप दिशो बाहेर अंतरी राम कृष्ण हरि मंत्र उच्चारो मम वैखरी देव भक्त असे द्वैता अद्वयत्वन खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता उदारा जगदाधारा देई मज सावर देई मज सावर देई मज सावर.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज सब संतन की जय जय जय.